काव्य दीपा हाथी धरोनी अमर तुला करणार माऊली सदा तुला स्मरणार। आम्हाला जरी सोडून गेलीस काव्य धना परी देऊन गेलीस सकलांना ते वाटून देण्या कधी न विस्मरणार माऊली सदा तुला स्मरणार। काव्य ज्योतीच्या रूपे तुझिया स्वर पडती तव कानी माझिया दीपा मधल्या स्नेहाला मी कमी न पडू देणार माऊली सदा तुला स्मरणार। काट्या मधुनी गुलाब फुलवित सजविलेस तू अमुचे जीवित जर तारी हे काव्य वस्त्र मी लेऊनी आज गणार माऊली सदा तुला स्मरणार। उठता बसता काम ही करता विरली काया सकलां करिता कविता रूपी सदा तुझे मी नाम मुखी धरणार माऊली सदा तुला स्मरणार। तुझ्याच रूपे विठू हरी तो रोजच मजला दर्शन देतो आठव रूपी मज जवळी तू सदाची चौरणार माऊली सदा तुला स्मरणार। तव आयुष्या झाले सोने बैसविले तुझ जवळी प्रभूने काव्य दीपा देऊनी मज सुख दिधले अपरंपार माऊली सदा तुला स्मरणार। स्थल कालाचे बंधन नुरले अखिल विश्व हे तुझे जाहले स्वप्नी परिमी कधी मधी तरी अंकी तुझा निजणार माऊली सदा तुला स्मरणार।